जाते प्रतिष्ठा परी ज्ञान योगेश्वराये कभी वाल्मीका चारिता मान्य ऐसा नमस्कार माता सद्गुरु रामदास के अंतरिक्षावतारे
परमात्मा यांची ऐक्यता घडवून आणतात ते सद्गुरु, जीव ब्रह्मैक्य जे घडवून आणतात ते सद्गुरु। सद्गुरु निज साल असणारी वस्तू शिष्याला दाखवतात, म्हणजे त्या वस्तूशी ते एकरूपता घडवतात। तसंच सद्गुरूंच्या उपदेशाचं अजून एक लक्षण सांगताना सद्गुरु केवळ ज्ञानाचा बोध करतात, ज्ञान विरहित आणि वेद विरहित अशी टवाळी सद्गुरु कधीही करत नाहीत असं सांगितलं। आणि एक लक्षण सांगितलं म्हणजे सद्गुरु इंद्रिय दमन त्याचा पुरस्कार करतात, केवळ परमार्थ सांगत नाहीत तर परमार्थ सांगण्याच्या दृष्टीने शिष्याला घडवण्यासाठी म्हणून इंद्रिय दमन सद्गुरु सांगतात। अशा प्रकारे उपदेशाच्या अंगाने सद्गुरूंची लक्षणं सांगितल्यानंतर सद्गुरूंच्या वर्तनाची काही चिन्ह समर्थांनी सांगितली, तर त्या चिन्हांमध्ये स्वधर्माचं अति आदरपूर्वक परिपालन सद्गुरु करतात असं समर्थ म्हणाले। त्याबरोबर त्रिविधा प्रचिती म्हणजे गुरु प्रचिती, शास्त्र प्रचिती आणि आत्मप्रचिती यांनी सद्गुरु संपन्न असतात। आपल्या सद्गुरूंची प्रचिती, शास्त्र प्रचिती आणि त्यांची स्वतःची प्रचिती ही एक झालेली असते। त्याच्याबरोबरच त्यांच्या ठिकाणी विमळ ज्ञान आणि निश्चयाचं समाधान विलसत असत। सद्गुरूंची ही लक्षणं सांगताना मुख्य सद्गुरूंचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान, स्वरूप स्थिती, याहीवरी वैराग्य प्रबळ, वृत्ती उदास, केवळ विशेष आचार्य निर्मळ, स्वधर्म विषयी, याहीवरी अध्यात्म श्रवण, हरिकथा निरूपण, जेथे परमार्थ विवरण निरंतर, अशा प्रकारे ओळीने सद्गुरूंची काही लक्षणं सांगितली। अशा करता सांगितली की तुम्हाला संत अथवा सत्पुरुष दिसतील, पण त्याच्यात तुमचे सद्गुरु कोण हे ओळखण्यासाठी उपयोग व्हावा म्हणून समर्थांनी ही लक्षणं सांगितली। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सद्गुरूंच्या ठिकाणी नवविधा भजन जेथे प्रतिष्ठिले साधन हे सद्गुरूंचे लक्षण श्रुती ओळखावे असं समर्थ म्हणाले. आणि मग समर्थांनी एक सुयोग्य अशी व्याख्या तयार केली. म्हणून मी ज्ञान वैराग्य आणि भजन स्वधर्म कर्म आणि साधन कथा निरूपण श्रवण मनन नीती न्याय मर्यादा ही सगळी लक्षणं सद्गुरूंच्या ठिकाणी असली पाहिजेत असं समर्थांनी सांगितलं. शास्त्रामध्ये जे सद्गुरूंची लक्षणं ज्या लक्षणांनी सद्गुरू युक्त हवेत अशी लक्षणं जी सांगितली ते शाब्दे परेच निष्णात ते असले पाहिजेत असं उपनिषद म्हणतात. सद्गुरू हे शब्द ज्ञानाने निष्णात हवे आणि पराविद्या ही परमार्थ विद्या त्याचा अनुभव घेतलेले असले पाहिजे. नाथांनी याचं शब्द ज्ञाने पारंगतू ब्रह्मानंदे डुल्लतू शिष्य प्रबोधिनी समर्थू तो सद्गुरू जाणावा असं नाथांनी वर्णन केलेलं आहे. शब्द चालवण्यात ते पारंगत असले पाहिजेत आणि हे शब्द श्रुतींचे असले पाहिजेत शास्त्रांचे असले पाहिजेत. ते स्वतः ब्रह्मानंदामध्ये निमग्न असे पाहिजेत आणि शिष्याला प्रबोधन करण्यामध्ये सद्गुरू समर्थ पाहिजेत असं नाथ सांगतात. नाथांनी सांगितलेला हा क्रम गुरुगीतेमध्ये थोडासा उलटा करून सांगितलेला आहे. ब्रह्मानंदे डुल्लतू हे दुसरं लक्षण नाथ सांगतात तर गुरुगीतेमध्ये ब्रह्मानंद हे त्यांचं प्रथम अव्यवच्छेदक लक्षण म्हणून सांगितलेलं आहे. ब्रह्मानंदम परमसुखदम ते ब्रह्मामध्ये ब्रह्मानंदामध्ये निमग्न असणारे पाहिजे आणि ते परमसुख देणारे असे असले पाहिजे. परमसुख देण्यामध्ये जे निपुण सद्गुरूंच्या ठिकाणी ती उदारता पाहिजे. ती उदारता असेल तरच ते सद्गुरू. सत्पुरुषांची देखील प्रकृती असते. काही काही सत्पुरुष हे तितके औदार्याने सांगत नाहीत अथवा त्यांना समोर तसे योग्य लोक भेटत नाहीत म्हणून ते सांगत नाही. तरी देखील सांगण्याची तळमळ ही अधिक महत्वाची राहते. परमसुख प्रदान करण्याच्या दृष्टीने प्रबोध शक्ती पाहिजे. समर्थांनी देखील या प्रबोध शक्तीवर फार मोठा भर दिलेला आहे. बोलण्यासारखे चालणे स्वये करोनी बोलणे तयांची वचने प्रमाणे मानती जाणे. प्रबोध शक्ती अंगी येण्यासाठी अधिक ग्रंथांचा अभ्यास आणि अधिक तर्कयुक्त बोलणं याचा उपयोग फारसा होत नाही. होतो तरी देखील समर्थांच्या म्हणण्याप्रमाणे त्याचं बोलणं आणि त्याचं चालणं या दोन गोष्टी एक असतील तेव्हा समोरची व्यक्ती विश्वास ठेवते. जेव्हा दुसऱ्याच्या अंतरी आम्ही प्रबोध जागृत व्हायचा असेल तेव्हा तो हर घडीला तुमची परीक्षा करत असतो आणि संसारामध्ये अथवा व्यवहारामध्ये सतत एक दुसऱ्याच्या निरीक्षणाखाली असतो. रोज पत्नी तुमची परीक्षा करत असते. रोज पती तुमची परीक्षा करत असतो. रोज तुम्ही मुलांकडे पाहत असता की याच्यात काय बदल होतो आहे. रोज ऑफिसमध्ये तुम्हाला परीक्षित जात. रोज तुमचे मित्र हा तसाच आहे का बदललेला आहे अशा पद्धतीने तुम्हाला परीक्षा करत असतात. आणि बोलणं आणि चालणं याच्यामध्ये जेव्हा जेव्हा फरक पडायला सुरुवात होतो तेव्हा तेव्हा व्यक्ती दुरावतात. परमार्थामध्ये तर ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. विश्वास संपादन होणं ही गोष्ट सामान्य नाही. स्वामीजी असं म्हणत असत की त्यांनी दुकानदारी केली ते असं म्हणत असत की पहिले 100 रुपये मिळवणं फार कठीण. धंदा करत असताना पहिले 100 रुपये मिळवणं फार कठीण. 100 रुपये मिळायला लागल्यानंतर मग 500 रुपये मिळणं तुलनेही सोपं आणि 500 रुपये जर मिळायला लागले
तर मग हजार दीड हजार दोन हजार पाच हजार असा रोजचा गल्ला देखील सहजगत्या होऊ शकते असं स्वामीजी म्हणत असत. आणि असं सांगून ते असं म्हणत असत की पहिले पाच दहा श्रोते येणं फार कठीण, ते येतात तुम्हाला तुमची काही अंगाने परीक्षा करतात आणि निघून जातात, लोक टिकत नाही. कठीण आहे लोका राजी राखणे, इतकं सोपं नाही. लोक तुमच्याकडे येतात आणि तुमचं बोलणं चालणं सगळं रोज तपासत असतात. जैसे मुखे ज्ञान बोले तैसीच सवे क्रिया चाले, दीक्षा देखोनी चक्कीत झाले सुचिष्मंत असं समर्थ म्हणतात. जसं बोलणं आहे तशीच जर क्रिया असेल तर मग त्याची दीक्षा पाहून देखील सुचिष्मंत अत्यंत पवित्र आचरणाचे असे लोक देखील चकित होऊन जातात, ते त्यांच्याकडे आकर्षित होतात. नभा माझी उडुगणे तैसे लोक, पुढे पुढे त्यांच्याकडे फार मोठ्या प्रमाणात लोक आकर्षित होतात. पण ही प्रबोध शक्ती ही सामान्य गोष्ट नाही. ही प्रबोध शक्ती हे केवळ बाहेर असणारं असं प्रगतीकरण नाही. सद्गुरूंच्या ठिकाणी असणारी जी प्रबोध शक्ती असते, त्यांचं बोलणं आणि चालणं, त्यांचं वर्तन, त्यांचे विचार, त्यांचा आंतरिक भाव याचं अत्यंतिक ऐक्य असतं. जेव्हा मी तुमच्याशी बोलतो तेव्हा जर माझ्या मनात तुमच्याशी बोलण्याविषयी अनिच्छा असेल आणि तरीही बोलावं लागतं म्हणून मी तुमच्याशी बोलत असेल तर तुम्हाला समजण्याखेरीज राहणार नाही. तुम्हाला समजतं. खरं म्हणजे असं आहे की पशु पक्ष्यांना देखील समजतं, कुत्र्याला मांजराला देखील समजतं की घरातले कोण लोक त्याच्यावर प्रेम करतात. लहान मुलांना कळतं. लहान मुलं काही मंडळींकडे जात नाहीत घरातल्या. अशा करता की तुमच्या स्वाभाविक प्रगटनातून हे होत असतं. असं असल्यामुळं ही जी प्रबोध शक्ती आहे ही प्रबोध शक्ती सद्गुरूंचं मुख्य अंग असलं पाहिजे असं समर्थांना म्हणायचं आहे. प्रबोध शक्तीची नाना अंगे, अनेक अंगांनी प्रबोध शक्ती काम करत असते. पण मुख्यतः दुसऱ्याचं अंतरंग जाणणं आणि त्यानुसार वर्तन करणं यांनी दुसऱ्याच्या अंतरयामी फार मोठी क्रांती घडायला मदत होते. जीव जीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा, मुलाच्या चालीने चालावे, मुलाच्या बोलीने बोलावे असं समर्थ म्हणतात. समोरची व्यक्ती जशी असेल तशी तिच्या प्रकृतीशी, आपली प्रकृती संपूर्ण बाजूला सारून तिच्या प्रकृतीशी एकरूप होऊन वागण्याची कला ज्याला संपादित झाली तर तो प्रबोधन करायला योग्य होतो. नाहीतर सर्वसाधारणपणाने आपल्या आवडीनिवडीनुसार समोरच्याला रद्दी अथवा चांगलं असं ठरवलं जातं आणि त्यावेळेला केवळ तुम्हीच जज नसता लोक देखील तुमचे जज असतात हे तुम्ही विसरता. असं असल्यामुळं सद्गुरूंचं कार्य हे स्वतःची प्रकृती नेहमीच बाजूला सारून दुसऱ्या प्रकृतीशी तदाकार होणं हे सद्गुरूंचं मुख्य कार्य आहे. आणि म्हणून सद्गुरू जे सांगतात ते अतिशय प्रकर्षाने अंतःकरणात दुढावतं ठरतं. समर्थ म्हणतात की यामध्ये एक उणे असे देणे ते विलक्षण दिसते म्हणून मी सर्वही दिलसे सद्गुरूंपाशी नाना सद्विद्येचे गुण याही वरी कृपाळू. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुमचे औदार्य स्वतंत्र, देता न म्हणती पात्रा पात्र, कैवल्या येथे पवित्र ते वैरीयाही तिथले. भगवंतांच जे स्वतंत्र अवधारी आहे वैर्यांना देखील कैवल्य दिलं. तसं सद्गुरूंच एक स्वतंत्र अवधारी आहे, ते स्वतंत्रांनी काम करत असते. सद्गुरूंच जे अवधारी आहे त्याच्यामध्ये सद्गुरूंच जे कृपाळूपण आहे त्याच्यामध्ये या कृपाळूपणामध्ये एक घटक फार महत्वाचा राहतो. कृपा करण्याचा अहंकार त्यांच्या ठिकाणी नसतो आणि ते कृपा करत असतात. सर्वसाधारणपणाने असं दिसतं की तुम्ही त्याच्यावर उपकार करता अथवा कृपा करता असं तुम्हाला वाटतं तर त्याच्यापाशी कोणती तरी न्यूनता असते आणि तुमच्यापाशी कोणती तरी श्रेष्ठता असते आणि त्यापोटी तुम्ही एखाद्यावर कृपा करता. कृपा करण्याचे सामान्य उपाय म्हणजे कोणाला पैसे देणं. अथवा त्याच्याही पेक्षा भारी ज्याला म्हणू अशी मदत करणं. हे सर्वसाधारण कृपेमध्ये आपल्या व्याख्येत मोडत आणि घेणारा जो असतो तो मोठ्या मीनतेने अथवा तुम्ही मोठी कृपा केली अशा भावनेने घेत असतो. पण मानसशास्त्राच्या दृष्टीने अशी कृपा स्वीकारणारा असतो तो त्यावेळेला अंतर्यामी पराभूत झालेला असतो. त्याला समजतं, आपलं न्यून त्याला समजलेलं असतं आणि तरीही नाईलाज म्हणून तुमची कृपा तो स्वीकारत असतो. कालांतराने असं दिसतं की तुम्ही त्याच्यावर कृपा करता तो तुमचा जणू वैरी झाल्यासारखा इतका दुरावतो, इतका लांब होतो. कारण त्याची प्रक्रिया तुम्ही जेव्हा कृपा करता तेव्हाच सुरू झालेली असते. तुम्ही जेव्हा कृपा करायला म्हणून जाता तेव्हा तुमचं श्रेष्ठत्व उद्या तो झुगारून देणार आहे याला कारण राहत. सद्गुरूंचं कृपाळूपण असं नसतं. सद्गुरूंचं जे कृपाळूपण असतं त्याच्यामध्ये आपल्या व्यापक आत्मबोधामध्ये समोरच्या व्यक्तीला त्यांनी सहज सामावून घेतलेलं असतं. हे त्यांचं कृपाळूपण असतं. आपलं सारं सर्वस्व देण्याची तयारी असते आणि त्याच्या ठिकाणी पूर्णत्व पाहून ते त्याला उपदेश करत असतात. नाना सद्विद्येचे गुण याही वरी कृपाळूपण हे सद्गुरूचे लक्षण जाणीजे श्रोती म्हणून चालता बोलता निचेष्ठित पडिले नसता मुक्ती लाभे सायोज्यता सद्गुरु बोधे. असं असल्यामुळं असे जे सद्गुरू त्या सद्गुरूंना शरण जावं असा विषय पुढे समर्थ सांगतात. परमार्थाचे जन्मस्थान त्यांची सद्गुरूंचे भजन सद्गुरु भजने समाधान अकस्मात बाणे. परमार्थाचं जन्मस्थान ते सद्गुरूंचं भजन. खरं म्हणजे जर सद्गुरु सोडले संत सोडले तर तुम्हाला तू स्वतः आनंदरूप आहे, शांत स्वरूप आहे, तू अज अमर आहे अशा प्रकारे कोणी तुमच्याशी बोलतही नाही. एक भगिनी दुसऱ्या भगिनीला भेटल्यानंतर ही साडी कुठं घेतली. ज्या ठराविक गप्पा असतात त्याच्या पुढे गप्पा जाऊ शकत नाही. सद्गुरु तुमच्याशी जे बोलतात ते दुसरं कोणीच बोलत नाही. सद्गुरु तुमच्याविषयी तुमच्याशी तुमच्या जीवनाच्या परमकल्याणाच्या मार्गाविषयी बोलत असतात. असं असल्यामुळं सद्गुरूंचं भजन भजन हा धातू एकरूपता सांगतो. भजन म्हणजे साधारणपणाने असा भाव होतो की सद्गुरूंची भजनं म्हणणं. एकदा असं झालं की स्वामी सत्यदेवानंद सरस्वती पावसला असताना ते पावसमध्येच राहत असत. स्वरूपानंदांनी त्यांना आत बोलवलं आणि म्हणाले की आपण थोड्याला भजन करू. तर ते गडबडीने बाहेर गेले आणि चिपड्या घेऊन आले. स्वरूपानंदांनी त्यांचा जो पलंग आहे जे कोणी पावसला गेले असतील त्याच्या पलंगाच्या समोर एक पाक ठेवलेला आहे तिथं सत्यदेवानंदांना बघायला ते बाहेर जाऊन आले आणि त्यांच्या हातात चिपड्या पाहिल्यावर स्वरूपानंद म्हणाले की भजन म्हणजे असं नव्हे, मी सोहम अनुसंधानालाच भजन म्हणतो असं स्वरूपानंद म्हणाले. याचा अर्थ तुम्ही आणि मी असे दोघे जण थोडा वेळ सोहमचं अनुसंधान घेऊन बसून राहू असं स्वरूपानंदांना म्हणायचं होतं. हा जो भज धातू आहे हा भज धातू एकरूपता सांगतो. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढ मते म्हणजे गोविंदाचं भजन कर काय म्हणून असं नव्हे, तर गोविंदाचं जे स्वरूप आहे त्याच्याशी एकरूप हो हे मूढ मते प्राप्ते सन्निहिते मरणे मरण जवळ आलेलं आहे, नाही नाही रक्षती डुकरी करणे, हे पांडित्य ही विद्वत्ता तुला कामाला येणार नाही, तू आता एकरूप होण्याचं पहा, हा तो भजन धातू आहे. म्हणून समर्थांनी सद्गुरु भजन असं म्हटलेलं आहे. ते सद्गुरूंशी, सद्गुरू हे अव्यक्ती असतात, ते व्यक्ती म्हणून केवळ दिसत असतात, पण त्यांचे सगळे गुण हे परमात्म्याचे असतात. आंतरिक गुण परमात्म्याचे आणि बाहेर मात्र व्यक्ती दिसते. गुलाबराव महाराज याला अनभ्यस्त विवर्त असं म्हणतात. खरं म्हणजे राम कृष्ण या अवतारांना ते अनभ्यस्त विवर्त असं म्हणत असत. खरा परमात्मा आणि दिसतं आहे शरीर, एकावर एक भासतं हे विवर्ताचं लक्षण, जसं रज्जूवर सर्प भासतो, पण परमात्म्यावर परमात्म्याचीच प्रतिती येते, ते अनभ्यस्त विवर्त, उघड न झाकलेलं विवर्त. देह दिसतो पण तो देखील परमात्मा म्हणून दिसतो. देह देवाचे देऊळ, आत बाहेरी निर्मळ, देव पहावया गेलो तेथे देवची होऊनच हे लोक, तुका म्हणे धन्य झालो आजी विठ्ठला भेटलो. असं देवस्वरूप होणं याला भजन असं म्हणायचं. समर्थ म्हणतात की परमार्थाचे जन्मस्थान तेची सद्गुरूचे भजन, सद्गुरु भजने समाधान अकस्मात वाणे. देह मिथ्या जाणोनी जीवे, याचे सार्थक ती करावे, भजन भावे संतोष व्हावे, चित्त सद्गुरूचे, शरणागताची वाहे चिंता, तो एक सद्गुरू दाता. जैसे बाळका वाढवी माता, नाना यज्ञे करोनी, म्हणोनी सद्गुरूंचे भजन जयासी खरे, तोची धन्य सद्गुरु विण समाधान आणिक नाही. सद्गुरु भजन करावं आणि सद्गुरु भजनाचा परिणाम म्हणून समाधानाची प्राप्ती, त्याच्यामध्ये मुख्यतः परमार्थाचं जन्मस्थान असलेले जे सद्गुरु, त्याच्याशी सर्व अंगाने एकरूपता साधण्याचा प्रयत्न करावा. सर्व अंगाने एकरूपता याचा अर्थ मुख्यतः सद्गुरूंचं जे मुख्य वचन आहे, सद्गुरूंचा जो मुख्य उपदेश आहे. महाराज म्हणत असत, कोंडलेकर महाराज, की सद्गुरू आणि सद्गुरूंचा उपदेश हा एक, सद्गुरू आणि सद्गुरूंनी दिलेलं नाम एक, नामामध्येच ते असतात असं म्हणत असत. त्यामुळे सद्गुरूंचा जो उपदेश आहे, तो उपदेश अत्यंत जीवाभावाने सांभाळणं, सद्गुरु वचन हृदयी धरी तोची मोक्षाचा अधिकारी असं समर्थ म्हणतात. अशा प्रकारे सद्गुरूंचा जो उपदेश आहे, त्या उपदेशाशी तादात्म्य पावण्याचा अभ्यास, ही एक गोष्ट. कर्म करत असताना मुळात सत्कर्म काहीतरी करावी, केवळ कर्म नको. आणि सत्कर्म, सत्कर्माबद्दल सांगताना ज्ञानेश्वर महाराज सकाळी म्हणलो, संतान सवे वसता, योग ज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता वैराग्येती, येणेची सत्कर्म. नुसती कर्म करू नयेत. स्वधर्म कर्माचं अवश्यमेव महत्व आहे, पण स्वधर्म कर्माबरोबर थोडीशी सत्कर्म रोज असावी. त्याचं प्रमाण किती असावं? स्वधर्म कर्म म्हणजे पोट भरण्यासाठी म्हणून जी कर्म केली जातात, तर ती कर्म जर 8-10 तास असतील, तर ही जी सत्कर्म आहेत, तर ती 1-2-2.5 तास तरी पाहिजे. या सत्कर्मामध्ये उपासना येते, ध्यान येतं अथवा नाम येतं, थोडासा सत्संग येतो, ज्ञानाच्या संबंधीचं चिंतन येतं, आणि वैराग्यशील अंतःकरणाने थोडी तरी गुरुचरण सेवा येते. म्हणजे वैराग्य देखील सत्कर्मामध्ये येतं. हे वैराग्य हे अनाठाई नाही, त्याला काहीतरी दिशा आहे, अनगाईडेड नाहीये. हे जे वैराग्य आहे, ते वैराग्य उपासनेपुरतं आहे. मी काय म्हणतो ते नीट ऐका. उपासनेपुरतं देखील वैराग्य चालतं, उपासनेत देखील वैराग्य राखणं कठीण जातं. नामस्मरण करताना वैराग्य राहत नाही, ध्यान करत असताना वैराग्य विचार राहत नाही, ध्यान करत असताना विषयाकडे जातो, नाम घेत असताना विषयाकडे जातो. म्हणून प्राथमिक दृष्ट्या या सत्कर्मांच्या वेळेला फक्त वैराग्य असलं म्हणजे पुरे. याचा प्रभाव इतर जीवनावर कालांतराने पडेल, रोज पडल्याखेरीज राहणार नाही. ध्यानामध्ये जे मिळवलं त्याचा प्रकाश मनबुद्धीवर जो पडतो आणि त्या मनबुद्धीने आणि इंद्रियांनी व्यवहार घडतो असं असल्यामुळं त्याचं थोडं थोडं तरी प्रतिबिंब आपल्या आपल्या कुवतीप्रमाणे हळूहळू व्यवहारावर, वागणुकीवर, चालण्या बोलण्यावर पडल्याखेरीज राहत नाही. म्हणून वैराग्याचा विचार अति ताणण्याचं कारण नाही प्रपंची माणसाने, पण उपासनेच्या वेळेला मात्र वैराग्य पाहिजे. म्हणून गुरुचरण उपासिता वैराग्येती असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अशा सत्कर्मांबरोबर इतर कर्म वाट्याला आलेली हरिस्मरणपूर्वक करणं. या सगळ्यांना मिळून सद्गुरु भजन असं म्हणता येईल. समर्थ म्हणतात की या सद्गुरु भजनाने समाधान प्राप्त होत. समाधान म्हणजे अंतःकरणाची अतिशय शुद्ध अंतःकरणात पडलेलं आत्म्याचं जणू प्रतिबिंब म्हणजे समाधान आहे. देह मिथ्या अशा प्रकारचा विचार रोज करत जावा आणि या देहाकडून साधना करून घ्यावी, सद्गुरु भजन करून घ्यावं आणि सद्गुरूंच्या भावाशी एकरूपता साधण्याचा अभ्यास करावा. अशा वेळेला सद्गुरु शरण आलेले आहेत त्यांचा भाव पाहून त्यांना त्या भावाप्रमाणे तेवढं समाधान दिल्याखेरीज राहत नाही. आणि हे सद्गुरु हृदयातच असतात. अनुग्रहाच्या वेळेला सद्गुरु हृदयात येऊन बसतात आणि आतूनच सांगतात. उपद्रष्टा अनुमंता च भरता भुक्ता महेश्वरा. आतून सांगतात की भले शाबास बरोबर चाललेला आहे. कधी सद्गुरु भेटतील देखील, रोज सद्गुरु भेटतील असं नाही. किंवा रोज जरी सद्गुरु भेटले तरी त्यांचं मार्गदर्शन विशेष करून आतूनच असतं. कारण रोज तुम्ही त्यांच्याशी मी आता या ठिकाणी आहे, मी आता कुठं आहे अशा प्रकारे बोलू शकत नाही. तुम्हाला आतूनच ते हुंकार देत असतात. तुमची जशी शरणागती. मी अशी गोष्ट वाटते की हजरत निजामुद्दीन औलिया त्यांचे 22 शिष्य होते आणि या सर्व शिष्यांना त्यांचे आवडते शिष्य होते. ते जिथं जात तिथं बरोबर घेऊनच जात असत आणि या सर्वांना हजरत निजामुद्दीनांनी आपल्यावर आपल्याकडे उत्तराधिकाराची जबाबदारी द्यावी अशी इच्छा होती त्यांच्याशी बऱ्याच जणांना. आपण आता पूर्ण झालेले आहोत आणि आपल्याकडे ही जबाबदारी हजरत निजामुद्दीन औलियांनी द्यावी अशी इच्छाही त्यांची होती. एकदा असं झालं की एका बदनाम वस्तीमध्ये या सगळ्या शिष्यांना घेऊन हजरत निजामुद्दीन गेले. तिथं सगळ्या शिष्यांना खाली थांबायला सांगून ते माडीवर गेले. तिथे एक वेशा राहत होती. तिला ते म्हणाले की मी फार बनलोय, भाजी भाकरी आणि सरबत घेईन, तू माझ्याकरता तयार कर, मला झोपायचं देखील. आणि ते सर्व शिष्य खाली उभे आणि आश्चर्य करत होते की आज आपण कुठं आलो, यांच्या बरोबर सगळीकडे जात असताना आज आपण कुठं आलो. आता हजरत निजामुद्दीन काय काय करत असतील, आता दादाही कदाचित पीत असतील, आपल्याला त्यांचं हे जीवन घेत नव्हतं अशा प्रकारची कुजबूज सुरू झाली. आणि जवळपास सगळे करता करता 21 जण तिथून निघून गेले. 22 आणते सगळे निघून गेले. हजरत निजामुद्दीन झोपले भाज्यानंतर त्यांनी भाजी भाकरी खाल्ली आणि खाली शिष्यांना देखील पाठवून दिली. तर बरीच मंडळी निघून गेलेली होती. एक अमीर खुसरो फक्त थांबलेले होते. हजरत निजामुद्दीन खाली आल्यावर त्यांनी विचारलं की तू गेला नाहीस का? तेव्हा अमीर खुसरो असं म्हणाले की तुमच्या नसण्याची जागाच कुठं नव्हती. मी जिथं जिथं गेलो असतो समजा इथून तिथं तिथं तुम्ही होतात. त्याच्याऐवजी इथंच तुमच्या सान्निध्यात का नको राहिला म्हणून मी इथंच राहिलो. पुढं हजरत निजामुद्दीन औलियांनी अमीर खुसरोंना आपला उत्तराधिकार दिले. शरणागती ही खूप टोकाची असायला हवी. प्रकृती साधर्म्य दोन व्यक्तींमध्ये कधीही नसतं, निसर्गाच्या नियमाप्रमाणे नसतं. असं असल्यामुळं सद्गुरूंची प्रकृती आणि शिष्याची प्रकृती याच्यामध्ये देखील काही गोष्टी असमान असू शकतील की ज्या ठिकाणी शिष्यांनी नंतर घ्यायला पाहिजे आणि शिष्यांनी असं समजायला पाहिजे की या प्रकृतीच्या इन स्पाईट ऑफ दॅट असं असलं तरी देखील माझी निष्ठा आहे, माझी श्रद्धा आहे, मी शरणच आहे. अशा शरणागताची चिंता सद्गुरु वाहिल्या तरीच राहत नाही. समर्थ म्हणतात की असं सद्गुरु भजन जो करतो, सद्गुरु भजना परते काही मोक्षदायक दुसरे नाही, जयास न मने तेही अवलोकावी गुरु गीता. माझं हे म्हणणं ज्याला मानवत नाही त्यांनी गुरु गीता उघडून पाहावी असं समर्थ म्हणतात. समोर कोणी तशा प्रकारचा एखादा विद्वान जाणकार शिष्य आलेला असेल, आर्ग्युमेंट ही करत असेल, म्हणून समर्थांनी म्हटलं असेल की ज्याला पटत नसेल त्यांनी गुरु गीता वगैरे उघडून पाहावं. पण तिथं पार्वतीला सदाशिवांनी असाच उपदेश केलेला आहे, या कारणे सद्भावे सद्गुरु चरण सेवावे, म्हणून अत्यंत सद्भावाने सद्गुरु चरणाची उपासना करावी असं समर्थ म्हणतात. म्हणजे या सर्व प्रकरणामध्ये सद्गुरु कोण, सद्गुरूंची उपदेशाची लक्षणं काय, सद्गुरूंच्या वर्तनाची लक्षणं काय आणि सद्गुरूंचं भजन कसं करावं याबद्दल समर्थांनी मार्गदर्शन केलं. याच्या पुढं जे आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे सद्गुरूंची कृपा. जो शरणागत शिष्य होतो त्याच्यावर सद्गुरु कृपा करतात. सद्गुरु कृपा करतात. समर्थ असं म्हणतात की खरं म्हणजे सद्गुरु कृपा ही तिन्ही सारखी काम करते. भांडार दुधे भरली तरी असं ती आड केली अडकलेली आहे ही भांडार सगळी किल्ली नाही. हातात न येता किल्ली सर्वही अप्राप्त. तर शिष्य म्हणतो तरी ते किल्ली ते कवळ. मद करावी निरूपण ऐसा श्रोता पुसे खूण बघतयाती. समर्थ असं म्हणतात की सद्गुरु कृपा तेची किल्ली जेणे बुद्धी प्रकाशली द्वैत कपाटे उघडली येत करा. सद्गुरूंची कृपा हीच किल्ली. सद्गुरूंची कृपा म्हणजे अनुग्रह का? अनुग्रहाच्याही पुढे जाऊन सद्गुरूंची कृपा असते. सद्गुरूंची कृपा म्हणजे अनुग्रह आहे पण ही खूप प्राथमिक कृपा आहे. शिष्याच्या अंगाने प्राथमिक कृपा आणि सद्गुरूंनी जे की क्षणी अनुग्रह झाला ते की क्षणी मुक्त केला. बंधन काही आत्मयाला बोलवची नाहीये अशी सद्गुरूंची भूमिका असली तरी शिष्याला मात्र बरीच मदत मारायची असते. अनुग्रहाने त्याच्या पारमार्थिक जीवनाची खरी सुरुवात होते. त्यामुळं अनुग्रह ही सद्गुरूंची कृपा आहे निःसंशय आहे. पण त्याच्याही पुढे जाऊन सद्गुरूंची कृपा रोज जो आपल्या स्वतःला शोधायला लागतो त्याला खरी सद्गुरूंची कृपा समजते. सद्गुरु कृपा कळे त्याती जो शोधील आपण आती. नाहीतर अनुग्रह झाला आणि सद्गुरूंनी जे सांगितलं काय ध्यानाला बसताना बसत होतो बरेच दिवस बसलो पण काय झालं ते आमच्या घरी पाण्याची अडचण सुरू झाली आणि पाणी भरायला लागतं दोन दिवसांनी एकदा पाणी येतं एक दिवसांनी एकदा पाणी येतं आणि मग ते ध्यान नाही आणि काही नाही सगळं घर आमचं त्यावेळेला पाणी भरत असतं आणि एकदा खंड पडला तो खंड पडला बसतो पण तेवढं बसत नाही कधी कधी बसतो कधी कधी नाही म्हणून अनुग्रह ही प्राथमिक कृपा जरी असली तरी देखील ही कृपा खरी फुलवण्याचं काम शिष्यालाच करावं लागतं शिष्याने सद्गुरूंची ही कृपा आहे तर ती कृपा आपल्या ठिकाणी फार मोठी वाढवणं गरजेचं असत म्हणून सद्गुरु कृपा कळे त्याची जो शोधील आपण आधी पुढे कळे अनुभवाची आपेआप वस्तू आणि जेव्हा ती वस्तू म्हणजे परमात्मा त्याची प्रचिती येते तेव्हा सद्गुरूंची खरी कृपा लक्षात येते पण सद्गुरूंच्या कृपेने जर काही होत असेल तर बुद्धी प्रकाशून जाते बुद्धीच्या ठिकाणी खूप विषय भरलेले असतात विषय पंगस्त किंवा इंद्रिय पंगस्त अशी बुद्धी झालेली असते असं असल्यामुळं त्या बुद्धीचा तरतरीतपणा गेलेला असतो तिला जसं मांद्य यावं तसं मांद्य जणू आलेलं असतं ती काही बाबतीत फार काम करते तसं शेअरची खरेदी विक्री बुद्धी खूप काम करते प्लॉट आता कुठं घ्यावेत म्हणजे मग पुढं अजून 10 वर्षांनी भाव वाढणार आहेत कुठल्या भागात डेव्हलपमेंट चालू आहे हे विषय बुद्धीला खूप कळण्याची शक्यता असते पण सूक्ष्म परमार्थ विषय बुद्धीला समजणं याच्यासाठी बुद्धी फार तल्लख किंवा तरतरीत पाहिजे अरबी घोडा कसा असतो उभा असलेला घोडा पाहणं देखील मी बारामतीत चाललो होतो पुण्याहून तर तिथं रेस्टोर्स तर तिथून आमची गाडी सराफ काका आल्या सराफ काकाच्या गाडीतून चाललो तर तिथं काही घोडे उभे होते आणि काही घोडे पळत होते तर पळत असणारे घोडे प्रथम आम्हाला दिसले तर आमच्या चित्तवृत्ती एकदम प्रफुल्लित झाल्या आणि मग नुसते उभे असलेले घोडे जरी पाहिले तरी देखील काय तेज आहे त्या घोड्यांमध्ये असं वाटायला मला तेव्हा त्यांनी असं सांगितलं की याच्यातला एक एक घोडा दोन दोन तीन तीन कोटी रुपयांचा असतो ते फार तल्लख असतात त्यांची सगळी इंद्रिय फार जागरूक असतात बुद्धीमध्ये प्रकाश पडणं म्हणजे आपलं खरं हित बुद्धीला समजणं आणि त्या ठिकाणी बुद्धी अति जागरूक असणं अति तत्पर असणं अशा बुद्धीच्या पुढं अज्ञान टिकू शकत नाही अशी जी बुद्धी आहे ही बुद्धी सद्गुरूंचं जे उपदेश सार आहे त्याचं तात्पर्य ग्रहण करू शकते कधीकधी तात्पर्य काढण्यात देखील चूक होते जसं मला कोणीतरी एक कोडं सांगितलं तात्पर्य काय म्हणून की एक व्यक्ती एकदा थोडी उशिरा उठली तिचं सगळं उशिरा आवरलं गेलं ती घाई घाई घराच्या बाहेर पडली आणि गाडी चालवत असताना ऑफिस गाठण्याच्या निमित्ताने वेग वाढवला आणि सिग्नल जस्ट बंद होत होता तेव्हा त्याने तशीच गाडी पुढे दाबली त्या पोलिसांनी अडवलं तिथं त्याची परत कितीतरी मिनिटं वाया गेली त्याला भला मोठा दंड झाला तो ऑफिसमध्ये पोहोचला तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की आपल्याकडं किती नाही आपल्या ड्रॉवरची ती घरी राहिलेली आहे. तर याचं तात्पर्य काय? म्हणजे पोलिसांनी कोणी उत्तर दिली की गाडी अशी वेगाने चालवली, सिग्नल तोडला तर तो तोडू नये, किल्ली विसरू नये, त्याच्याऐवजी लवकर उठावं हे तात्पर्य. खरं तात्पर्य काय? तर तो उशिरा उठला म्हणून त्याला सगळीकडं उशीर. तात्पर्य कोणी कसंही काढू शकतं का? मात्र स्वामीजी असं सांगत असत की पुण्यामध्ये एक आहार शास्त्री होते, इंद्रिय शास्त्री म्हणून, ते आहार तज्ज्ञ होते आणि प्रत्येक गोष्टीला उपाय म्हणून ते पोट साफ असलं पाहिजे असं सांगायचे. लंघन आणि एनिमा या दोन गोष्टी ते सुचवायचे. तर ते असं म्हणत असत की नेपोलियन बोनापार्टचा पराभव त्याचं पोट साफ नसल्याचं. त्यांनी जर आदल्या दिवशी थोडं कमी खाल्लं असतं आणि रेसच घेतलं, त्यांनी मोर्चे लावण्याच्या आधी त्यांच्या शत्रूंनी मोर्चे लावले नव्हते, त्यांना वॉर फील्डवर जायला वेळ झाला आणि नेपोलियन उशिरा उठला, नेपोलियनचं पोट साफत होतं. त्यामुळे आपापल्या तऱ्हेनी तात्पर्य अर्थात कोणी काढू शकतो. पण परमार्थामध्ये बुद्धी प्रकाशित झाली की त्या बुद्धीला द्वैत दिसेनाशक होत, द्वैत नाशक होत. दुसरा कोणी कृष्ण, आता त्या आमिर खुसरोने सांगितलं ना की मी कुठेही गेलो असतो तरी तिथं तुम्हीच होतात, मग इथं थांबायला काय हरकत आहे, म्हणून मी इथं थांबतो. असं अद्वैत भावाने सर्व ठिकाणी पाहता येणं ही महत्वाची गोष्ट. सद्गुरू जर काही करत असतील तर सद्गुरू सद्वस्तू दाखवतात. सद्वस्तू दाखवी सद्गुरू, सकळ सारा सार विचारू, परब्रह्माचा निर्धारू अंतरी बाणे. जे वस्तू दृष्टीच दिसेना आणि मनाच तेही भासेना, संगत त्यागे विण येना अनुभवाची. जी वस्तू दृष्टीला दिसत नाही अशी परमात्मा वस्तू आणि मन देखील ज्या ठिकाणी पोचत नाही. नांत प्रज्ञम न बही प्रज्ञम, न भयत प्रज्ञम, न प्रज्ञम ना प्रज्ञम. उपनिषदात देखील किती कसरत करावी लागते परमात्म्याचं वर्णन करताना. अंतप्रज्ञ नाही, बहिप्रज्ञ नाही, तो आत जाणला जात नाही, तो बाहेर जाणला जात नाही, तो आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी जाणला जात नाही. त्याला जाणणं हे बुद्धीचं कामच नाही, पण बुद्धी त्याला जाणू शकत नाही असंही नाही. अदृष्टम अव्यवहार्यम अव्यपदेशम एकात्म प्रत्यय सारम शांतम शिवम अद्वैतम चतुर्थम मन्यते स आत्मा स विज्ञेया, असं उपनिषद म्हणत. त्याचे भाग पडू शकत नाही, तो दिसत नाही, पण तो शांत स्वरूपाने मात्र प्रत्ययाला येतो, तो शिवस्वरूपाने प्रत्ययाला येतो, तो अद्वैत बोधानी प्रत्ययाला येतो. म्हणून परमार्थ आपलं हिंदू बिघडलेलं आहे, आपलं नक्की काय बिघडलेलं आहे आणि ते कसं सुटलं पाहिजे याचा विचार केल्याखेरीज परमार्थाचं गणित उलगडत नाही. समर्थ जे सांगताय ते समर्थांना असं म्हणायचंय की संघ हा आपला प्रॉब्लेम आहे. ते असं म्हणतात की संघ त्यागे विण येणा अनुभवायची. शुद्ध स्वरूप आत्म्याला मी जीव मज बंधन मज आहे जन्म मरण हा मूळ प्रश्न आहे, तो त्या ठिकाणी परमात्म्यापासून आपल्या स्वतःला वेगळं समजायला लागला. केल्या कर्माचे फळ आपण भोगी नाता, मी परमात्म्यापासून कोणी वेगळा आहे, जीवरूपानी आहे, मला बंधन आहे, पाप पुण्य मला आहे, कर्माचं बंधन मला आहे, मला जन्म मृत्यूच्या बंधनामध्ये मी आहे. जे कर्म मी करतो त्याचं फळ मीच भोगणारा असतो आणि कर्म मी करतो म्हणजे मी देह मन बुद्धी आहे असा त्याचा अबोधन झालेला असतो. प्रश्न इथून निर्माण झालेला आहे आपल्याबाबत, तो जर सोडवायचा असेल तर जिथून प्रश्न निर्माण झाला तर ही मूळ गोष्ट सोडवणं गरजेचं आहे असं समर्थांना सांगायचं. संगत त्याग घडणं ही महत्वाची गोष्ट आहे. एकदा असं झालं की एका धडोक्यातून एक कबूतर आत आलं आणि असा गोलाकार असा तो महाल वजा अशी इमारतीचा भाग होता आणि तिथं जागोजागी आरसे लावलेले होते आणि कासा लावलेल्या होत्या. तो धडोक्यातून आत आला आणि थोड्या वेळाने त्याच्या असं लक्षात आलं की आपण या भागामध्ये अडकून पडलेले आहोत, इथून बाहेर कसं जायचं. म्हणून तो उडत जिथं जाईल तिथं एकतर आरशामुळे त्याला त्याचा गोंधळ होत असे अथवा समोरचं आकाश दिसत असे पण तो काचेवर जाऊन खडकत असे, तो बाहेर जाऊ शकत नव्हता. आणि हा पक्षी आता बाहेर जाणार कसा, तो बराच काळ तिथे अडकून पडला. रजनीशांनी सांगितलेली गोष्ट आहे. त्याचा असा तर्क होता की जिथून आपण अडकलो ज्याच्यामुळे अडकलो त्याच्यापाशी जाणार कसे, ज्यांनी आपल्याला अडकवलं त्यामुळे तो धडोका सोडून सर्व ठिकाणी तो अटकत होता. पण जिथून तो आत आला तिथूनच बाहेर जाण्याचा त्याचा रस्ता होता, त्याला तिथूनच उलट जाणं आवश्यक होत. त्या धडोक्यांनी आपल्याला अडकवलं असं त्याला वाटत होतं पण त्याचा बाहेर जाण्याचा मार्ग देखील धडोकाच होता, त्यांनी तिथून बाहेर जाणं आवश्यक होत. बुद्धांच्या इथं अशी गोष्ट घडली की एकदा प्रवचन झाल्यानंतर बुद्धांनी समोर असलेल्या फडक्याला एक पाच गाठी मारल्या आणि शिष्यांना विचारलं की आता गाठी मारल्यानंतर हा रुमाल तोच आहे कायदात काही बदल झालेला आहे आणि हा पहिल्यासारखा करण्यासाठी म्हणून काय करावं लागेल. तेव्हा एक शिष्य असं म्हणाला की हा स्वभाव धर्माप्रमाणे तोच आहे पण गाठी मारल्यामुळं हा बदलल्यासारखा दिसतो. हा तोच आहे वस्तुतः पण याला गाठी पडलेली आहे आणि त्या गाठींमुळं हा तोच असला तरी वेगळा दिसतो, याची प्रकृती आता वेगळी आहे असं दिसतं. तर बुद्ध म्हणाले आपल्याबाबत देखील तेच झालेलं आहे. आपण वस्तुत परमात्मा असताना आपण आपल्या स्वतःला या रुमालाकडे गाठी पडल्यामुळं परमात्मा असताना प्रकृती मानायला लागलेल्या आहोत. ते म्हणाले की हा पहिल्यासारखं करण्यासाठी काय करायला हवं. तेव्हा तो शिष्य म्हणाला की हा पहिल्यासारखं करण्यासाठी याला गाठी कशा मारल्यात हे समजणं गरजेचं आहे. त्याच्या उलटी कृती जर केली तर हा पहिल्यासारखा होऊ शकतो. तसं बुद्ध म्हणाले आपण देखील संघामुळं अबोधात किंवा अज्ञानात आलेले आहोत. हा संघ जर सोडवला तर मात्र आपण परत आपल्या मूळ दशेला जाऊन प्राप्त होऊ शकतो. समर्थ म्हणतात जे वस्तू दृष्टीचं दिसेना आणि मनाचं तेही भासेना संगत त्यागे विण येणा अनुभवाची. अनुभव परत येण्यासाठी संघ सुटण्याची गरज आहे. जो मूळ लागला तो सुटण्याची गरज आहे. त्याचं म्हणतात अनुभव घेता संघ त्याग नसे, संघ त्यागे अनुभव न दिसे, हे अनुभवी यातीच भासे येणा कथा गोवी. मात्र परमात्म्याचा जर अनुभव घ्यायचा असेल आणि अनुभव घ्यायला प्रवृत्त जसे जसे तुम्ही व्हाल तसे तसे तुम्ही संघ सोडायला तयार होत नाही. संघ न सुटल्यामुळे तुम्हाला कोणताही अनुभव येत नाही. ध्यानाला बसणाऱ्या व्यक्तीची सर्वसाधारण चूक हीच असते. किंवा साधना करणाऱ्या व्यक्तीची सर्वसाधारण चूक याच ठिकाणी घडते की तो आपल्याला अनुभव यावा यासाठी म्हणून प्रयत्न करत असतो, ही त्याची चूकच घडते. कारण देहाला किंवा इंद्रियांना किंवा मनाला किंवा बुद्धीला त्याचा अनुभव येणार नसतो. म्हणून अनुभव घेण्याचा प्रयत्न करणाऱ्याचा संग त्यागच होत नाही. तो परमात्म्याचा अनुभव पण आपल्या देहाच्या मर्यादेत घेण्याची इच्छा करतो. त्याला असं वाटतं की काहीतरी गरगर फिरलं पाहिजे, पाठीतून काहीतरी सळसळत वर गेलं पाहिजे, आपण काहीतरी असे गोल फिरत कुठेतरी शून्यात लीन होतोय असं काहीतरी व्हायला पाहिजे. हे सगळे अनुभव हे देह मन बुद्धीचे राहतात. अंतिम अनुभवाच्या दृष्टीने याला फारसं महत्व नाही. देहबुद्धी तुटत नसल्यामुळं अंतिम अनुभव येत नाही. अनुभव घेता संग त्याग नसेल, संग त्यागे अनुभव न दिसेल आणि एखाद्या दिवशी भाग्याने मोठ्या असं घडत. की साधना करणारा नाम घेता घेता त्या नामाशी म्हणजे नाम ज्याला दाखवतो त्या परमात्म्याशी अगदी कदाकार होत जातो. तो इतका कदाकार होतो की आपण नाम घेतोय हे विसरून त्याचं नाम चालू. प्रत्येक नाम त्याला बोध देऊन जायला लागतो. प्रत्येक नामाने त्याच्या अंतर्याने शांती किंवा आनंद निर्माण व्हायला सुरुवात होते. अशा वेळेला नाम घेणाऱ्या नामधारकाला सगळ्या जगताचा विसर पडतो. आपण नाम घेतो आहोत हा अभिनिवेश देखील जातो. सहज नाम आणि मोठ्या आनंदाने असं यायला सुरुवात होते आणि एकरूपतेचा भाव प्रत्येक नामामुळं विकसित होत गेल्यामुळं शेवटी असं घडतं की तो त्या भावाशी अगदी समरस होऊन जातो, एकरूप होऊन जातो. एकरूप झाल्यानंतर त्याला जे काही होतं ते त्याचं मन नाहीसं झाल्यामुळं, देहाची आठवण निमाळल्यामुळं अनुभव या नावाने सांगता येण्यासारखं काहीच उरत नाही. जेव्हा संगत त्याग होतो तेव्हा अनुभव या नावाचा कोणताही प्रकार शिल्लकच राहत नाही. अनुभव घेता संगत त्याग नसे, संगत त्यागे अनुभव न दिसे. ध्यान करताना देखील असं होतं. ध्यान करताना जेव्हा वृत्ती शून्यता येते त्या वृत्ती शून्य स्थितीला साक्षीत्वाने पाहणारा जेव्हा सातत्याने पाहत असतो आणि समोर वृत्तीरहितता असते तेव्हा पाहण्याची जी क्रिया असते ती पाहण्याची क्रिया थांबून जाते. वृत्ती असेल तर पाहण्याची क्रिया आहे, पण वृत्ती नसेल तर पाहायचं काय? त्यामुळं आपण साक्षी आहोत ही भूमिकाही गळून पडते. आणि अशा वेळेला परमात्मभाव जागृत होतो. पण परमात्मभाव जागृत होतो तेव्हा मन नाहीच झाल्यामुळं देहाची आठवण नाहीशी होते, आजूबाजूच्या विश्वाची आठवण नाहीशी होते. नंतर तो म्हणतो की किती छान ध्यान लागलं. अनुभव घेता संग त्याग नसे, संग त्यागे अनुभव न दिसे. हे अनुभवी यातीच भासे येरा कथा गोरी. त्यामुळे हा जो मार्ग आहे हा मार्ग हा एक प्रकारे विलक्षण मार्ग. समर्थ असं म्हणतात की प्रगट वसोनी नसे, गौप्य असोनी भासे, भासा अभासाहुनी अनारीचे गुरुगम्य मार्ग. हा सगळा भास अभास गुरु रूपी मार्गामध्ये काही उरत नाही. हा मार्ग काय आहे? अतिशय अंतरंग असा परमार्थ समर्थ सांगताय. आपली वेळ संपली. ते असं म्हणतात, मार्ग होये अंतरिक्ष जेथे सर्वही पूर्व पक्ष पाहो जाता अलक्ष लक्ष देना. हा जो अंतरिक्ष मार्ग आहे त्या अंतरिक्ष मार्गाचा खुलासा स्वतः समर्थांनी दास विश्राम धामात केलेला आहे. शंकर श्रीकृष्ण देवांचा एक उपकारच आहे की त्यांनी अतिशय नेमक्या टिपा अर्थ सांगताना केल्या. प्रत्येक ओळीचा अर्थ देण्याची गरज नाही. खरंच जिथं अडतं तिथं प्रत्येक ओळीचा अर्थ दिलेले जे आहेत अनेक, तर त्यांनीही चुकीचेच अर्थ केले. जिथं नेमकं अडतं तिथं त्यांनाही समजलेलं नाहीये. त्यामुळे जिथं खरंच कठीण आहे, क्रुशल आहे, त्याचे अर्थ देवांनी दिले. हा जो अंतरिक्ष मार्ग आहे त्या अंतरिक्ष मार्गाबद्दल समर्थांनी स्वतः सांगितलेलं आहे, ते सांगून मी थांबणार आहे. बघा, तुम्हाला ऐकताना देखील आनंद होईल. आपण जे करतो ध्यान, त्या ध्यानासंबंधीच समर्थ सांगतात. अंतरिक्ष ऐसे आकाशाचे नाव. अंतरिक्ष म्हणजे आकाश, शुद्ध ते जाणीव अंतरात्मा. आणि हे आकाश पाहणारी जी जाणीव आहे, शुद्ध जाणीव, तो म्हणजे अंतरात्मा. दोन गोष्टी इथं आहेत. एक अंतरिक्ष आहे आणि हे अंतरिक्ष निहाळणारा अंतरात्मा आहे. तो अंतरात्मा शुद्ध जाणीव स्वरूप आहे. काढीचा तेथील शून्यत्वाचा डाग बघा. या अंतरिक्षामध्ये किंवा गगनामध्ये जे शून्य असतं ते शून्य खरं म्हणजे काही नाही ही स्थिती. काही नाही ही स्थिती जो अंतरात्मा जाणीवरून निहाळणारा आहे, तर केवळ त्याच्या उपस्थितीने जाते. पुढचं पुढचं ध्यान समोर शून्य प्रत्ययाला यायला लागलं की शून्य ज्याला समजलेलं आहे त्याच्यापाशी येत. जो शून्यालाही जाणतो तो म्हणजे मी स्वतः शुद्ध स्वरूप मी मला जाणायला सुरुवात करतो. त्यावेळेला तिथलं शून्याचं भान देखील नाही सोडायचं. काढीचा तेथील शून्यत्वाचा डाग गुरुगम्य मार्ग उभराटा. हा गुरुगम्य मार्ग आहे आणि एक प्रकारे उभराटा मार्ग आहे. चहू भूतातीत शुद्ध जे आकाश ते चिदाकाश ज्ञान घन. हा जो भाग आहे हा चिदाकाशाचा ज्ञान घन असा भाग. या ठिकाणी चारही भूतांची मात्र बरी संगीत. पृथ्वी आप तेज वायू. वायू या ठिकाणी लीन होतो. ध्यान करणाऱ्यांना माहितीये मन लीन होतं आणि त्याच्या पाठोपाठ श्वास देखील लीन होतात. चहु भूतातीत शुद्ध जे आकाश ते चिदाकाश ज्ञान घन. ईक्ष ते पाहणे अंतः ते अतवत अंतरिक्ष पंथ याचे ना. याला अंतरिक्ष पंथ असं म्हणतात. अंतरिक्ष मध्ये ईक्ष हा शब्द आहे तो पाहण्याशी संबंधित आहे. ईक्ष म्हणजे पाहणे आणि अंतः ते अतवत आत पाहणे. थुळांतरी सूक्ष्म सूक्ष्मी कारण त्यापरते ज्ञानी ज्ञानद्रष्टा. त्यापरते ज्ञानी द्रष्टा. स्थूळ देहामधून प्रथम सूक्ष्म अशा चिदाकाशामध्ये लक्ष द्यायला सांगितलेलं आहे. त्या सूक्ष्माच्या ठिकाणी देखील जो खरा कारण आहे तो अंतरात्मा. तिथं नंतर ध्यान जाऊन पोहोचतं आणि त्या अंतरात्म्याला आपण शुद्ध स्वरूप परमात्मा आहोत अशी जाणीव जेव्हा निर्माण होते तेव्हा तो तो परमात्म्याशी किंवा परमात्म ज्ञानाशी समज असतो. तो दृष्टी चालता होय निराधार मग पराग परत होये वस्तू. म्हणून द्रष्टुभावाने ध्यान करत असताना जेव्हा आधार रहितता येते, दृश्य संपून जात, तेव्हा ही स्थिती प्राप्त होते. जोपर्यंत दृश्य असतं, म्हणजे विचार आहे, मुलाचा विचार आहे, पतीचा विचार आहे, पत्नीचा विचार आहे, संसाराचा विचार आहे, हे सर्व दृश्य जेव्हा नाहीच होतं, आधार रहित असा द्रष्टा राहतो. दृश्याचा तर द्रष्ट्याला आधार आहे. येणे पंथे जाता अंतरींचा ईश व्यापे सावकाश भेदातीत. या मार्गाने चाललेला असताना सर्व भेद नाहीसे होतात, तो भेदातीत होऊन जातो. जेथे पूर्व पक्ष होय सर्वस्वासी ते देव अनायासी आत्मा राम. म्हणून साक्षित्व हा पूर्व पक्ष आहे आणि तो देवाला प्राप्त होतो, आत्मारामाला प्राप्त होतो, हा त्याचा उत्तर पक्ष आहे. हे त्याचं गंतव्य आहे, हे त्याचं जाण्याचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी तो येऊन पोहोचतो. बघता बघता काल सुरू झालेलं हे निरूपण अतिशय खोल अशा स्थितीला प्राप्त झालं. मार्ग होईये कधी अंतरिक्ष जेथे सर्वही पूर्व पक्ष पाहो जाता अलक्ष लक्ष देणार. याच्या पुढच्या ओव्या उद्या घेईल. खरं म्हणजे हा विषय आज मला संपवायचा होता पण थोडा राहिला, पण तुम्हाला समजला. या चार पाच प्रवचनांमध्ये मी हे हा विषय संपवणार, पण हा तुम्हाला समजेलचा संपर्क गरजेचा
मला करायला. मला एक मात्र फार बरं वाटतं, मला तुमचे चेहरे समजतात. मी बोलतोय ते तुम्हाला समजतं हे मला समजतं. तुमच्या चेहऱ्यावरून जो प्रतिसाद मिळतो त्यावरून मला अधिक खोल चालण्याची इच्छा. ज्ञानेश्वर महाराजांनी वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते न दिनं त्याकरता म्हटलेलं आहे. त्यामुळं तुम्ही असे एकतानतेने ऐकता आहात की बस. आत्ता आणि असा जेव्हा विषय चाललेला असतो तेव्हा श्वास देखील जणू आपला अडथळा बनून जातो. सर्वांना ते कान करावेसे वाटतात, कारण हे जितकं समजेल तितकं मी गेल्यानंतर वर्षभर तुम्हाला ध्यान सांभाळायचं आहे, तुम्हाला ते उपयोगी पडणार आहे. असं असल्यामुळं तुम्ही तशा एकतान तुम्ही ते ऐकता आणि ते पाहून मला देखील फार फार बरं वाटतं. अर्जुन विठ्ठल.